chinimandi.com पॉडकास्ट।
सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात BKU चा असहकार आंदोलनाचा इशारा। भारतीय किसान युनियननं उत्तर प्रदेश सरकारच्या कथित शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात असहकार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। BKU प्रमुख नरेश टिकैत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिलं न दिल्याबद्दल आंदोलनाचा इशारा देऊन राज्य सरकारवर घाणाघाती हल्ला चढवला। सोमवारी सायंकाळी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयास घेराव घालणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, राज्य सरकार आमच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास आम्ही आमची वीज देयकं भरणार नाही।